जय जय जगन्नाथ सचिरानन्द बोले पूरबे रावण बधिला पूरबे रावण बधिला जगन्नाथ न पूर्वी त्रेता युगामध्ये रावणाचा वध केला. जय श्रीराम. गोलोकेर वैभव लीला प्रकाश करीला पुढच्या म्हणजे व्यापार युगामध्ये गोलोकातल्या लीला यांनी गोकुळामध्ये प्रकाशित केल्या.
जय जय जगन्नाथ सचिदानंद
असे आहे जगन्नाथ. जगन्नाथ जगन्नाथच सचिनंदन आहे. सचिनंदन सचिनंदन माहिती आहे. सचिनंदन सची कोण चैतन्य महाप्रभूंची आई. भगवंताची आई.
राधार भावे एबे गोरावतार
कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभूच्या रूपाने ते प्रकट झाले. राधा भावामध्ये राधा भाव भगवंतानी राधेचा भाव पत्करला.
हरे कृष्ण नाम गौर करिला प्रचार. हरे कृष्ण नाम गौर.
मग त्याच अवतारामध्ये चैतन्य महाप्रभूच्या अवतारामध्ये रूपामध्ये त्यांनी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या नामाचा प्रचार केला. भगवंतानी प्रचार केला. भगवान झाले प्रचारक. गावोगावी गेले शहरोशहरी गेले भगवंत. भारतभर हिंडले फिरले परिभ्रमण केलं आणि प्रचार केला महामंत्राचा.
जय जय जगन्नाथ सचिदानंद.
वासुदेव घोष बोले करी जोड़ हाथ वासुदेव घोष चैतन्य महाप्रभुंच्या वेळेस होऊन गेले वासु घोष तेव्हा ते हात जोडून करी जोड हात हात जोडून म्हणतात सांगतात आपला साक्षात्कार आपला अनुभव काय म्हणाले वासुदेव घोष जय गौर सै कृष्णा सै जगन्नाथ जय गौरांग महाप्रभु जय गौर गौर गौरांग गौरांग गौर जय गौर सई कृष्ण जय गौरांग महाप्रभु तेज कौन तेज कृष्ण जय गौर सई कृष्ण सई जगन्नाथ ते जगन्नाथी म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये जगन्नाथ चैतन्य महाप्रभु आणि श्रीकृष्ण एकच आहे त्यावरती विचार करा ही गोष्ट समजून घ्या हे तत्व जय गौर सई कृष्ण सई जगन्नाथ जय गौर सई कृष्ण सई जगन्नाथ जय जय जगन्नाथ सचिदानन्द त्रिभुवन करे जार चरण बन्द हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम गळा साफ करून घडा उठाणे प्रेमाने म्हणा Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Hare Rama Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Rama Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Krishna Krishna, Hare Hare. Prabhu Pada Sila Prabhu Pada Sila Prabhu Pada Sila Prabhu Pada Prabhu Pada Sila Prabhu Pada Prabhu Pada Sila Prabhu Pada Hari Bol 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 Jaya Jaya Sri Chaitanya Jaya Nityananda Jaya Jaya Sri Chaitanya Jaya Nityananda ಅದ್ವೈತ ಚಂದ್ರ ಜಯ ಗೌರಭಕ್ತವೃಂದ ಜಯ ಅದ್ವೈತ ಚಂದ್ರ ಜಯ ಗೌರಭಕ್ತವೃಂದ ಜಯ ಜಯ ಶ್ರೀ ಚೈತನ್ಯ ಜಯ ನಿತ್ಯಾನಂದ ಜಯ ಜಯ ಶ್ರೀ ಚೈತನ್ಯ ಜಯ ನಿತ್ಯಾನಂದ ಜಯ ದ್ವೈತ ಚಂದ್ರ ಜಯ ಗೌರ ಭಕ್ತ ಬೃಂದ ಜಯ ದ್ವೈತ ಚಂದ್ರ ಜಯ ಗೌರ ಭಕ್ತ ಬೃಂದ ಜಯ ಜಯ ಶ್ರೀ ಚೈತನ್ಯ ಜಯ ನಿತ್ಯಾನಂದ ಜಯ ಜಯ ಶ್ರೀ ಚೈತನ್ಯ ಜಯ ನಿತ್ಯಾನಂದ ಜಯ ಅದ್ವೈತ ಚಂದ್ರ ಜಯ ಗೌರ ಭಕ್ತವೃಂದ ಜಯ ಅದ್ವೈತ ಚಂದ್ರ ಜಯ ಗೌರ ಭಕ್ತವೃಂದ ಗೌರ ಭಕ್ತ ವೃಂದ ಗೌರ ಭಕ್ತ ವೃಂದ ಗೌರ ಭಕ್ತ ವೃಂದ ಗೌರ ಭಕ್ತ ವೃಂದ ಜನ ಗೌರಾಂಗ ಭಜ ಸಯ್ಯ ಮರ ಪ್ರಾಣ ರೇ ಜಯ ಜನ ಗೌರಾಂಗ ಭಜ ಸಯ್ಯ ಮರ ಪ್ರಾಣ ರೇ ಗೀತಾಯ ಗೌರ ಪ್ರೇಮಾನಂದೆ ಹರಿ ಹರಿ ಗೋ ಡಿವೈನ್ ಗ್ರೇಸ್ ಶ್ರೀ ಭಕ್ತಿ ವೇದಾಂತ ಸ್ವಾಮಿ ಶ್ರೀಲ ಪ್ರಭುಪಾದ ಕಿಗ ಅನಂತ ಕೋಟಿ ವೈಷ್ಣವೃಂದ ಕಿಗ ನಾಮಾಚಾರ್ಯ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಚೈತನ್ಯ ಪ್ರಭು ನಿತ್ಯಾನಂದ ಶ್ರೀ ಅದ್ವೈತ ಗದಾಧರ ಶ್ರೀವಾಸದಿ ಗೌರ್ ಭಕ್ತ ವೃಂದ ಕಿಗ ಶ್ರೀ ರಾಧಾ ಕೃಷ್ಣ ಗೋ ಗೋಪಿನಾಥ ಶ್ಯಾಮ ಕುಂಡ ರಾಧಾ ಕುಂಡಿರಿ ಗೋವರ್ಧನ ಕೀ ವೃಂದಾವನ್ ಧಾಮ ಕೀ ಜಯ ಮಾಯಾಪುರ ಧಾಮ ಕೀ ಜಯ ಗಂಗಾ ಮಯ ಜಮುನಾ ಮಯ ಕೀ ಜಯ ಭಕ್ತಿ ದೇವಿ ತುಳಸಿ ಮಹಾರಾಣಿ ಕೀ ಜಯ ಸಮವೇದ ಭಕ್ತ ವೃಂದ ಕೀ ಜಯ ಜಗನ್ನಾಥಪುರಿ ಧಾಮ ಕೀ ಜಯ ಜಗನ್ನಾಥ ರಥ ಯಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವ ಕೀ ಜಯ ಜಗನ್ನಾಥ ಬಲ ಸುಭದ್ರಾ ಕೀ ಜಯ ರಾಧ ಗೋವಿಂದ ದೇವ ಕೀ ಜಯ ಶಿಲ್ಪಾದ ಕೀ ಜಯ ಗಾಯ ಗೌರ ಪ್ರೇಮಾನಂದೇ ಔರ್ ಗೌರಿ ಶುದ್ಧ ಸುಂದರಿ ಗೌರಿ ಸಮಸ್ತ ಉಪಸ್ಥಿತ ಭಕ್ತ ವೃಂದ ಕೀ ಗಾಯ ಗೌರ ಪ್ರೇಮಾನಂದೇ ಹರಿ ಹರಿ ಚೈತನ್ಯ ಚರಿತಾಮೃತ ರಾಧೆ ಜಯ ಜಯ ಶ್ರೀ ಚೈತನ್ಯ ಜಯ ನಿತ್ಯಾನಂದ ಜಯ ಅದ್ವೈತ ಚಂದ್ರ ಜಯ ಜಯ ಗೌರ ಭಕ್ತವೃಂದ ಜಯ ಜನ ಗೌರಾಂಗ ಭಜೆ ಸಯ್ಯ ಮಾರ ಪ್ರಾಣ ರೇ ಇತನ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂತ ಸರ್ ಜಯ ಗೌರಾಂಗ ಮುರಪು ಮಹಾಪ್ರಭುಂಸ ಕಾಯಕರ್ತಾತ್ महाप्रभुना भज भज भजतात पूजतात जे गौर भक्त सही अमार प्राण रे ते माझे प्राण आहेत ते मला प्राणाहुनी अधिक प्रिय आहेत. कोण जे जन गौरांग भजे गौरांगाचं भजन भजन करणार आहे गौरांगा गौरांगा एक तर गौरांगाचाही गौरव आहे यामध्ये आणि गौरभक्तांचा जे कोणी गौरभक्त झालेले आहेत गौरभक्त गौरी भक्त नव्हे गौरभक्त गौर ज्यांनी गौरांगना ओळखलेला आहे ओळख पटली हा हे गौरांग कोण आहेत अशा गौरांगाचं भजन करणारे अशा गौरांगाची आराधना करणारे अशा गौरांगाचे अनुयायी गौडीय वैष्णव ते मला प्रिय आहेत. जे जन गौरांग भजे सही अमार प्राण रे भज गौरांग कह गौरांग लह गौरांगीर नाम रे सही म्हटलेलं आहे. काय करा म्हणे भज गौरांग गौरांगचं भजन करा भज गौरांग कह गौरांग 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 कह कहा कहो म्हणा भज गौरांग कह गौरांग लह गौरांगेर नाम रे ही थोडी भाषा वेगळी आहे वेगळी वाटते का नाही आहेच वेगळीच आहे बंगाली भाषा बंगाली ज्या भाषेमध्ये चैतन्य चरितामृत लिहिलं गेलं चैतन्य चरितामृत त्या बंगाली भाषेमध्ये जे जन गौरांग भजे सई सई म्हणजे ते सई अमार अमार म्हणजे आमचे माझे सई अमार प्राण काय शब्द संस्कृतमधलेच आहेत मराठी सारखेच आहेत पण काय वेगळेही आहेत भाषा वेगळी व्याकरण थोडं वेगळं किंवा आज रथयात्रेचा दिवस आहे की नाही जगन्नाथ यात्रा असावी तर जगन्नाथ रथयात्रेसारखी यात्रा नाहीतर यात्रा होतात ही यात्रा ती यात्रा शिर्डीची यात्रा आणि कसली यात्रा काय काय जत्रा यात्रा करतच राहतात ती यात्रा करून आपण काही या संसाराच्या तावडीतून मुक्त नाही होणार या संसारामध्येच राहू आपण त्या इतर बऱ्याच काही रथयात्रा बऱ्याच काही रथ गणेश रथयात्राही व्हायची होते लोक करतात गणेशाचं पूजन करून आपण गणेश लोकामध्ये स्वर्ग लोकामध्ये जाऊ शकता पण स्वर्गलोक ही कुठे आहे या जगातच आहे स्वर्गलोक या ब्रह्मांडामध्येच आहे स्वर्गलोक देवान देव जो यांती असं भगवंतांनी स्पष्ट सांगितलं मर्जी तुमची बाबानो देवतांची पूजा करायचं असलं करून टाका पण कुठंपर्यंत पोहोचाल देवान देव जो यांती जे देवांचं गाव आहे स्वर्गलोक तिथपर्यंत पोहोचाल. स्वर्ग सुख लाभेल पण वैकुंठ सुख नाही लाभला. गोलोकातलं जे सुख आहे ते नाही लाभणार. तेव्हा प्रपद्यन्ते अन्य देवता, काय आहेत लोक, इतर देवताच्या घरी दारी जातात. भगवंतांना एक गोष्ट आवडत नाही, प्रपद्यन्ते अन्य देवता. अन्य अल्प अल्पमेधसाम अशा इतरांच्या पूजा अर्चना यात्रा हे ते करणाऱ्यांना भगवंतांनी स्पष्ट सांगितलं, ते आहेत अल्पमेधसा. मेधा म्हणजे बुद्धी. किती बुद्धी आहे? अल्पबुद्धीच्या आहेत, अल्पबुद्धीच्या आहेत. म्हणून ते प्रपद्यन्ते, प्रपद्यन्ते म्हणजे शरण जातात. प्रपद्यन्ते कुणाची? अन्य देवता. मला सोडून, मला जगन्नाथाला सोडून, मला गोविंद देवाला सोडून प्रपद्यन्ते अन्य देवता. तेव्हा हे शहाणपण नाही. ज्यांची डोकी चालत नाहीत, ज्यांची डोकी खोकी आहेत म्हणा, असे प्रपद्यन्ते अन्य देवता. तेव्हा या जगन्नाथाची रथयात्रा आज जगन्नाथ वैकुंठनाथ वैकुंठ नायक अनंतकोटी ब्रह्मांड नायक, हे देवता नाहीत, अनंतकोटी ब्रह्मांड नायक. ब्रह्मांडामध्ये काही नोकरी चाकरी दिली भगवंतानी, हा विभाग तुम्ही सांभाळा, हा विभाग तुम्ही सांभाळा, हा विभाग तुम्ही सांभाळा. पण या जगाचे मालक नाही देवता. देवता ही पदवी आहे, एक सेवा आहे. हे ब्रह्मांडाचं चक्र किंवा ब्रह्मांडामधली काही व्यवस्था ते सांभाळतात त्यांना. पण मयाध्यक्षेन प्रकृती सूयते स चराचर. मी या प्रकृतीचा, संसाराचा, ब्रह्मांडाचा कोण आहे? अध्यक्ष आहे. असं फक्त जगन्नाथ कृष्णच म्हणू शकतात. देवता तसे म्हणत नाहीत, आपणच म्हणतोय देवता असे आहेत, देवता तसे आहेत. देवता ही सेवा करतात, त्यांची सेवा करतात. तर त्यांचाही आपण आदर सत्कार करायचा. भक्त तर मुंगीचा सत्कार करतो, मुंगीचा. मग देवतांचा तो का नाही करणार सत्कार? पण आराधना सर्वस्व समर्पण श्रीकृष्णाच्या, जगन्नाथाच्या चरणी, जगन्नाथाच्या सेवेमध्ये. आणि आपण आहोत अंश आहोत. कोणाचे अंश आहोत आपण? हा, भगवंताच्या. असं उत्तर देत आहे तुम्ही, पण भगवंत कोण हे समजून घ्यायला पाहिजे. सर्वच भगवंत. हनुमान, लॉर्ड हनुमान, हनुमान भगवंत. जो कोणी दिसतं त्याला वाटतं हे सर्व भगवंतच आहेत, हे सर्व भगवंत, हे सर्व देवी देवता भगवंत आहे. आपण नमस्कार ठोकतोय, हा भगवंत, हा भगवंत. भगवंताचे बरोबर उत्तर बरोबर आहे. भगवंताचे आपण अंश आहोत, देवी देवतेचे अंश आपण नाही. देवी देवतेचे आपण अंश नाही. आपला संबंध प्रत्यक्ष भगवंताशी आहे. जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्य दास. आपण भगवंताचे अंश आणि भगवंताचेच दास आहोत. आपण दुसऱ्या कोणाचे दास नाही, नित्य दास आपण भगवंताचे आहोत. तेव्हा हे भगवत तत्व आपण समजून घ्यायला हवं. ईश्वरी आहेत, त्यांचं एक तत्व आहे, त्यांचा एक विभाग आहे, ते एक मंडळ आहे, 33 कोटी देवता. पण ते ईश्वर आहेत, पण ते परमेश्वर नाहीत. ईश्वर परमः कृष्ण सच्चिदानंद विग्रह. आणि देवता त्यांचा विग्रह सच्चिदानंद नसतो. देवता त्यांचा विग्रह त्यांचं रूप सच्चिदानंद नसतं. सच्चिदानंद घन भगवान श्रीकृष्ण जगन्नाथ स्वामी की. तेव्हा या चैतन्य चरितामृतमध्ये रथयात्रेचं विस्तृत वर्णन आहे. चैतन्य महाप्रभूंच्या वेळी होणाऱ्या होत असणाऱ्या रथयात्रेचं वर्णन आहे विस्तृत, पण आपण थोडं संक्षिप्त वर्णन वाचूया आणि ऐकून जेवढं शक्य आहे समजून घेऊया ते दृश्य आपल्या समोर उभं करूया. हां, तेव्हा अशी रथयात्रा जगन्नाथपुरीमध्ये. रथयात्रा कुठे? रथयात्रा जगन्नाथपुरीमध्ये. जगन्नाथ रथयात्रा, या रथयात्रेमध्ये स्वतः श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू भाग घेत असत. रथामध्ये जगन्नाथ आणि रथाच्या समोर ही जगन्नाथ चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये. खरं आत्ताच आपण ऐकलं, काय ऐकलं? जय गौर सई कृष्ण सई जगन्नाथ. एक जगन्नाथ रथा वरती आरूढ झालेले जगन्नाथ आणि एक जगन्नाथ समोर रथाच्या समोर चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये. आणि अर्थात येथे ते राधा भावामध्ये. ऐ राधार भावे एवे गोर अवतार. राधा भाव, राधा भावामध्ये समोर राधेचा भाव आणि राधेचा रंग ही त्यांनी धारण केलेला आहे. म्हणून ते कृष्ण असूनही ते काळे सावळे नाहीत, घनश्याम नाहीत. चैतन्य महाप्रभू ते गौरांग आहेत. गौरांग काय झाले? गौरांगीचा रंग त्यांनी पत्करला. म्हणून गौरांगी कोण आहे? राधाराणी. का गौरांगी म्हणतात? गौरवर्णाचे किंवा गोरी पान आहे. गोरी पान गौरांगी, सोन्यासारखी, सोनेरी रंगाची वर्णाची ती राधाराणी. म्हणजे कसं सोनं? तप्त कांचन, तप्त वितळलेलं सोनं अधिक चमकतं. साध्या तुमच्या अंगठीमध्ये अंगठी सोन्याचीच असते, ती चमकते, पण ती जर वितळली, तापवली आणि वितळली तर मग ती अधिक चमकू लागते. म्हणून राधाराणीला म्हटलं तप्त कांचन, फक्त कांचन नाही, कांचन म्हणजे सोनं. कसं सोनं? तप्त कांचन गौरांगी. तेव्हा त्या गौरांगी राधाराणीचा रंग कांती धारण केलेली आहे भगवंताने या चैतन्य महारूपामध्ये. तेव्हा ते चैतन्य महाप्रभू त्या रथयात्रेमध्ये भाग घेत असत, अशा त्या रथयात्रेचं वर्णन चैतन्य चरितामृतमध्ये. जय श्रोतागण सुन करी कमान. श्रोतागण श्रोता मंडळी म्हणे सुन, सुन म्हणजे ऐका. कसं ऐका? करी एक मन, मन एकाग्र, एकाग्र करून. अग्र म्हणजे काय? टोक, एक एक बिंदू, टोक एकाग्र. तेव्हा हे याच्यावरती सर्व ध्यान केंद्रित करून हे श्रोतागण सुन ऐका. ऐकायला ऐकण्यासाठी कानाचा उपयोग तर आहे, कानाने ऐकू शकतो, पण मनही त्यामध्ये पाहिजे. झोपलो तर कान तर आहेत, पण ते ऐकणार नाहीत, ऐकू नाही येणार. तेव्हा चांगलं जाग होऊन, खडबडून जाग होऊन, त्यावेळी काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, आपण काय करतो? खडबडून जाग होतो. गाई ही वृंदावनमध्ये ज्यावेळी भगवंताच्या वेणूचा नाद ऐकतात, त्यावेळी त्यांचे कान असे असणारे कान असे होतात, नेहमी कान असे असतात गायीचे. वेणू नाद सुरू झाला की लगेच त्याचं कारणही असं सांगितलंय की जे वेणू नाद जो आहे ते अधरामृत जे भगवंताचा आहे. कान असे असतील तर मग ते अमृत खाली पडेल, ते काय करतात? अमृत धारण करतात, पडू देत नाहीत, त्याचा संचय करतात, साठवतात, असे भरतात आपले कान. आणि मग आपलं मनही भरतात, कानापासून मनापर्यंत, आत्म्यापर्यंत. रथयात्राय नृत्य प्रभुर परम मोहन. हे श्रोत्यांनो, ध्यानपूर्वक ऐका का. इथं वर्णन होणार आहे, आता आपण त्या वर्णना त्या वर्णनापर्यंत पोहोचतोय की नाही निश्चित नाही, पण श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंचं नृत्य कसं नृत्य? परम मोहन, मनाला मोहित करणारं असं चैतन्य महाप्रभूंच्या नृत्याचं वर्णन होणार आहे. रथयात्रेसमोर चैतन्य महाप्रभू नृत्य करतील, कीर्तन होईल आणि नृत्यही होईल. सुंदर लाला सचिर दुलाला नाचत श्रीहरी कीर्तन मे. कीर्तन कीर्तन सुरू झाल्या रे झाल्या लगे चैतन्य महाप्रभू नृत्य, त्यांचं नृत्य सुरू. सुंदर लाल सचिर सची दुलाल, सची पुत्र, सची नंदन, सची तनय. भाले चंदन तिलक मनोहर अलका शोभे कपोलन में वर्णन पूरा तुझे केस तुझा मुखावर्ती अर्ध मुख झाकलेला आहे त्या केसाने भाले चंदन तिलक मनोहर अलका अलका म्हणजे केस अलका शोभे कपोलन मे चेहऱ्यावरती काही अलका शोभा शोभायमान आहे नुपुर ऋण झुनो चरणो मे पायामध्ये त्यांनी काय नुपूर बांधलेले आहेत नुपूर पायल की झनकार होणार रुंझुन रुंझुन तेव्हा श्रोत्यानो काय करा मान देऊन ऐका काय ऐका त्या रुंझुन जी होणार आहे नृत्याच्या वेळी ती ऐका त्यासाठी थोडं अधिक ध्यान आवश्यक आहे ते रुंझुन त्या ऐकण्यासाठी अधिक ध्यान आवश्यक आहे दुसऱ्या गोष्टी तर ऐकायला येतील मोठे ढोल वाजतायत गॉंग वाजताय आणि काय काय वाजताय पण ते ध्यान नसेल तरी ते ध्यान आकर्षित करतात पण ते रुंझुन जे सूक्ष्म काही दृश्य आहे काही वाद्य आहेत त्यासाठी ध्यानपूर्वक श्रवणाची दर्शनाची आवश्यकता आहे आरदिन महाप्रभु हय्या सावधान रात्री उठी गण संगी कैल प्रात स्नान तेव्हा श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभु त्या दिवशी एके दिवशी त्या दिवशी त्या रात्री विश्रांतीनंतर उठले आणि त्याने केलं स्नान केलं श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंचं स्नान म्हणजे अभिषेक त्यांचा अभिषेक पांडू विजय देखी बारे करी लगमान जगन्नाथ यात्रा कैला छाडी सिंहासन पांडू विजय भगवंत रथयात्रेच्या दिवशी आपल्या निज मंदिरामध्ये आपल्या मंदिरामध्ये सिंहासनावरती विराजमान असतात ते सिंहासन सोडून बाहेर येतात गर्भगृहातून दर्शन मंडपामध्ये येतात पुढे मंदिराच्या प्रांगणामध्ये येतात परत पुढे सिंहद्वारामधून बाहेर येतात आणि मग जवळच उभ्या केलेल्या रथामध्ये परत तिथे आरूढ होतात तेव्हा हे जे भगवंताचा प्रवास आहे मंदिरातल्या सिंहासनापासून रथामधल्या सिंहासनापर्यंतचा तो एक उत्सव आणि त्याला इथं पांडू विजय म्हटलं पांडू विजय तो पांडू विजय देखी बारे करील गमन तो पाहण्यासाठी श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू तिथे हजर झालेले आहेत आपणी प्रभा प्रताप रुद्र लैया पात्रगण महाप्रभु रगणे कराय विजय दर्शन राजा प्रताप रुद्रही पोहोचलेले आहेत अद्वैत निताय आदी संगे भक्तगण सुखे महाप्रभु देखे ईश्वर गमान. अद्वैताचार्य तिथं पोहोचलेले आहेत. निताय नित्यानंद प्रभू ते बंगाल नवद्वीपहून शांतीपूरहून ठिकठिकाणाहून असंख्य भक्त गौर पार्षद रथयात्रेमध्ये भाग घेण्यासाठी पदयात्रा करत करत कीर्तन आणि नृत्य करत करत बंगालहून ओरिसामध्ये दरवर्षी यायचे रथयात्रेच्या वेळी. तेव्हा ते सर्व आलेले आहेत आणि ते उपस्थित आहेत. काही जणांचे नावांचा उल्लेख इथं आहे. सुखे महाप्रभु देखे ईश्वर गमान आणि सुखान सुखावले चैतन्य महाप्रभूंचं मन सुखावलं. काय करून देखे ईश्वर गमन जगन्नाथाचं गमन तो प्रवास मंदिरातून रथापर्यंत बलिष्ठ दयिता गण येन मत हती. जगन्नाथाला त्यांचे सेवक पुजारी पंडा असंही म्हणतात. पंडा पंडा म्हणजे तसा पंडित. पंडित या शब्दाचा अपभ्रंश होऊन आजकालचा पंडित पंडित न म्हणता आपण काय म्हणतो पंडा म्हणतो. पंडा वृंदावनमध्ये भेटतील. पंडा जगन्नाथपुरीमध्ये पंडा मंडळी आहे. पंडा त्यांना दयित असं इथं म्हटलेला दयित एक प्रकारचे सेवक. बलिष्ठ म्हणजे मोठे बलवान असतात. जगन्नाथाचा प्रसादही खाऊन खाऊन बलवान. जेन मत हाथी जणू ते मस्त हत्तीसारखा. त्यांची चाल ही आणि बल ही त्यांचं. ते काय करतात आपल्या बळाचा उपयोग करतात. जगन्नाथाला पोचवतात मंदिरातून रथापर्यंत उचलतात पुढं ठेवतात परत उचलतात पुढे ठेवतात. आपण पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल किंवा टेलिव्हिजनमध्ये पाहिलं असेल हे दृश्य किंवा कधी आपण गेला असाल. कधी गेला आपण रथयात्रेच्या दिवशी जगन्नाथपुरीला? जगन्नाथपुरीला गेला एक व्यक्ती गेले दोन तीन गेले 10-20 गेले. तेव्हा तुम्ही जर समोर ज्यावेळी येतात भगवंत ते दृश्य आगळं वेगळं असं. जगन्नाथ विजय कराय करी हाथा हाथी कतक दयित करे स्कंद आलंबन. काही जण जगन्नाथाचा जो खांदा आहे दोन्ही खांद्याला धरतात आणि असं थोडं उचलतात हलवता हलवत 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 काय करतात पुढे ठेवतात आलंबन. कतक दयित धरे श्री पद्मचरण. काही खांद्याला धरतात तर काही चरणाला धरतात खाली. अर्थात भगवंताचा खांदा आणि चरण हे सर्व स्पष्ट नाही जगन्नाथाच्या रूपामध्ये. ते कृष्ण असूनही त्यांनी आपले जे अवयव आहेत त्यांचे चरण या आहेत. त्यांना काय केलं त्यांनी काय म्हणतात अंग अकुंचन अकुंचन काय अकुंचन अकुंचन. Okay. કટીતટે બદ્ધ દૃઢ સ્થૂલ પટ્ટ દોરી, ત્યાં કમરેલા દોરી બાંધલી અસતે જગન્નાથાચ્યા કમરેલા, જેણેકરું કાંઈ તિથે ધરૂન ઉચલતાત. ઉચ્ચ દૃઢ તુલી સબ પાતી સ્થાને સ્થાને ઉચલન પડે ઠેવતાત ઠીક ઠેકાણી. એક તુલી હૈ તે ત્વરાય આર તુલી અને કહેવાય, અસ જમીનીવરતી નાય ઠેવત પુઢે, ત્યાં ઠેકાણી એક કાપૂસ ભરલેલા ગાદી હશે ને, લહાન કાપૂસ ભરલેલા લહાન ગાદી ત્યાંવરતી ઠેવતાત, ત્યાં તુલી મળ્યા. અને જ્યાવેળી પ્રભુ પદા ઘાતે તુલી હય ખંડ ખંડ, જગન્નાથ એવડે જડ આહે તે તુલીવરતી જગન્નાથના ઠેવતા તે ફૂટતા તૂટતાત, તે ત્યાં તુલી. વિશ્વંભર જગન્નાથ કે ચાલાઈ તે પારે આપના ઈચ્છાય ચલે કરી તે વિહારે. કોણ જગન્નાથાલા ઉછલું શકતા, જગન્નાથાલા કોણ ઉછલું શકતા, જગન્નાથાલા કોણ ચાલવું શકતા. પણ મતલબ એ જગન્નાથાની ઈચ્છા મણું જ તે ચાલતાયત પડે જાતાયત, ત્યાંચા ઈચ્છેનુસાર સ્વેચ્છેનુસાર ત્યાંચા એ સર્વગમન હોત રહેત. મહાપ્રભુ મનીમાં મનીમાં કરે ધ્વનિ નાના વાદ્ય કોલાહલે કિચ્યું ના સુની. ત્યાં શ્રીકૃષ્ણ ચૈતન્ય મહાપ્રભુએ સર્વ દ્રશ્ય પાતા, તમે પાતા કે નહીં, જે સમોર દ્રશ્ય ઉભા રહેલા કે થોડો 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 મનાચી જે ડોળ્યા મનસ ચક્ષુ અંતરંગામધ્ય જે ડોળે આહે અંતકરણાચે ડોળે તેની પહાયચ. અને સ્મૃતિ પટલ હતા, સ્મૃતિ પટલ મજે પડદા આપલ્યામધ્ય આત્મધ્ય એક પડદા હે સ્ક્રીન આય, તે સ્ક્રીનચ નામ આય સ્મૃતિ પટલ. અહીંયા આધ્યાત્મિક ગોષ્ઠી ત્યાંચું વર્ણન, ભગવંતાચ્યા સૌંદર્યાચું વર્ણન, પુઢે ભગવંતાચ્યા લીલેચું વર્ણન, જે કાંઈ ઐકતો આપણ ત્યાંચું દ્રશ્ય ત્યાં સ્મૃતિપટલાવરતી ઉભા રહેતા, સ્મૃતિપટલાવરતી. મને સ્પષ્ટ હોતા જસ આપણે અધિક અધિક ધ્યાનપૂર્વક પ્રેમપૂર્વક આઈકું તે દર્શન તે દ્રશ્ય અધિક અધિક સ્પષ્ટ. તેમાં એ દ્રશ્ય પહાતા અસ્તાના જ અર્થાત જગન્નાથાલા અહીં ચૈતન્ય મહાપ્રભુ પહાતા અને તે મણતા મનીમાં મનીમાં. ઓડિશા ઓડિયા ભાષામાં મનીમાં જે કોઈ મહાન વ્યક્તિ ત્યાંચું સ્વાગત આહે, મહાન વ્યક્તિચું સ્વાગત, મોટા વ્યક્તિચું સ્વાગત, સત્કાર સન્માન અસા વિચાર જે મનીમાં મનીમાં. ચૈતન્ય મહાપ્રભુ તો મનતા મનીમાં હરિભો 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 तुम्ही ऐकत नाही म्हणून मी म्हणतो हरी बोल हरी बोल. तुम्हाला झोप लागली, कहाणी ऐकत ऐकत काय करायचं असतं? झोपायचं असतं. बऱ्याच वेळा झोप येत नाही, गोष्ट सांग ना, गोष्ट सांग ऐकत आहे. एक होता राजा, एक होती राणी, अशी कहाणी ऐकता ऐकता मग आपण यशस्वी झाली कथा. झोप लागली म्हणजे एकाग्र, ध्यान इकडं नाही तिकडं नाही, त्या ऐकता 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 झोप लागली. नाही, ऐकता ऐकता जाग झालो आपण, खडबडून जागो झालो म्हणजे यशस्वी झाली कथा श्रवण. जीव जागो झालं, जीव जागो, जीव जागो. गोरा चांद बोले, तुम्ही इथेही गोरा चांद बोलवतात, सांगतात, काही वर्णन आहे त्यांच्या संबंधी. कशासाठी आहे? जीव जागो, जीवाला जाग करण्यासाठी, जागृतीसाठी, जागृतीसाठी. उत्तिष्ठ जाग्रत वरानी बोधत असं म्हटलंय वेदामध्ये. हे माणसा काय कर म्हणे? उत्तिष्ठित, जागा हो, जागा हो, जागा होऊन काय कर? तुला जो वरदान भेटलेलं आहे, वरदान हे मनुष्य शरीर हे फार मोठं वरदान आहे, त्याचा बोध करून घे, फायदा करून घे. तर चैतन्य महाप्रभू मनीमा मनीमा म्हणतात, पण इथं असं वर्णन आहे की दुसरे एवढे मोठे मोठ्या ध्वनी वाद्य वाजतायत, एक मोठा उत्सव चालू आहे, तेव्हा महाप्रभूंचं जे मनीमा मनीमा म्हणणं आहे ते सर्वांना ऐकू येत नाही, किंवा ते काय म्हणतायत ते ऐकायला येत नाही. तबे प्रताप रुद्र करे आपने सेवान सुवर्ण मार्जनी लैया कर करे प्रथम सम्मार्जन. एवढ्यात राजा प्रताप रुद्र आले. आ रहे हैं, येत आहेत आणि आले. कोण आले? राजा प्रताप रुद्र. राजा राजा आले, राजा प्रताप रुद्र. पण कसे आले? हातामध्ये झाडू घेऊन आले, तलवार नाही. तलवार असेल बाजूला लोंबकळ दे, पण हातामध्ये काय? झाडू आहे, सुवर्ण मार्जनी, सोन्याचा झाडू आहे राजा. आणि भगवंत सेवेमध्ये झाडू वापरणार तेव्हा सोन्याचा, सोन्याची मूठ, मूठ म्हणा, आणि पुढे झाडू. करे पथ सम्मार्जन, सम्मार्जन करणार, स्वच्छ करणार, जगन्नाथाचा रथ स्वच्छ करणार. स्वच्छ भारत असे काय चालू आहे, पण ते जगन्नाथा सेवेमध्ये नसते स्वच्छता. हरी हरी. आणि या मनाची स्वच्छता नसतेच नसते, मन घाणेरड आहे, मनामध्ये सारा कचरा आहे आणि बाहेर साफसुथरा, आत सर्व कचरा. काय कामाचं हे स्वच्छता? पण भगवंताच्या सेवेमध्ये जर आपण स्वच्छता केली तर मनही स्वच्छ होतं. पण ज्यावेळी मंदिर मार्जन करतो, मंदिर मार्जन मंदिरही स्वच्छ झालं आणि त्याचबरोबर मनही स्वच्छ झालं. इथे तर राजा प्रताप रुद्र सफाईचं काम करणार आहेत, पण रथयात्रेचे एक दिवस अगोदर, आज रथयात्रा तर एक दिवस अगोदर ज्या ठिकाणी जगन्नाथाला पोहोचवायचं रथयात्रा रथामध्ये आरूढ करून ज्या ठिकाणी पोहोचवतात जगन्नाथाला, तिथे एक मंदिर आहे गुंडीच्या मंदिरात, गुंडीच्या मंदिर राजा इंद्रदुम्न ज्यांनी जगन्नाथाचं मंदिर बनवलं, जगन्नाथाच्या मूर्तीची स्थापना केली, त्यांच्या पत्नीचं नाव आहे गुंडीच्या, त्यांना अपत्य नव्हतं, समजतं, अपत्य नव्हतं म्हणजे निसंतान होते. तेव्हा भगवान स्वतःच मला पुत्र बनवा ना, मीच येतो तुमच्या घरी. या गुंडीच्या मंदिरामध्ये राजा इंद्रदम्य राजा फार प्राचीन काळी होऊन गेले. तेव्हा त्यांच्या घरी महालामध्ये गुंडीच्या मंदिरामध्ये, असं नाव गुंडीच्या मंदिर, तेव्हा त्या मंदिराची सफाईचं काम स्वतः श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू करत असत. आपल्या सर्व परिकरांना, भक्तांना, सहकार्यांना, सहयोग्यांना बरोबर घेऊन मंदिर मार्जन, गुंडीच्या मंदिर मार्जन लीला सेवा. तेव्हा चैतन्य महाप्रभू जय गौर सई कृष्ण सई जगन्नाथ, जगन्नाथ आहेत पण ते काय करतात, जगन्नाथाचे सेवक म्हणून राहतात किंवा तसं वागतात. स्वामी जगन्नाथ मी दास असा भाव चैतन्य महाप्रभूंचा, आणि तो भाव राधा भाव, राधा दासी आहे जगन्नाथाची श्रीकृष्णाची. ते भगवान जे भक्त भक्तावतार, चैतन्य महाप्रभू म्हणजे कोण, भक्तावतार, त्यांनी अवतार घेतला, भगवंताने अवतार घेतला, आणि कोण झाले ते भक्त झाले, भक्त अवतार, आणि त्यांनी भक्ती केली, त्यांनी आराधना केली, त्यांनी सेवा केली भगवंताची. आहेत भक्त आहेत भगवंत, पण झाले भक्त, अर्थात ते राधा झाले, राधा भाव, राधा भक्त आहे, भक्ता भक्ता आहे स्त्रीलिंगमध्ये म्हणू, पुरुष भक्त स्त्री भक्ता भक्ता. तेव्हा श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू के अशी भक्त भक्ती करून दाखवली, भगवंतानी भक्ती करून दाखवली, या जगातले काही जण भक्त बनू इच्छितात ना, भगवान बनू इच्छितात, भगवान आणि घोषित करतात आम्ही भगवान, हा भगवान तो भगवान, फलाना भगवान त्या गल्लीतला भगवान, त्या भगवान तो भगवान, मग तो भगवान मरतो एक दिवस. भगवानानं मरायला नाही पाहिजे, पण या जगातले भगवान काय करतात, मारतात, त्याच्या शरीराची राख रांगोळी करून टाकतात, राख करतात. श्रीकृष्णाच्या शरीराचं शक्य आहे का? अग्नी संस्कार काय जाळणार? जाळण्यासारखं काही नाहीच त्यामध्ये. सच्चिदानंद विग्रह नयनम दहती पावक, नयनम दहती पावक. पावक म्हणजे अग्नी. अग्नी जाळू शकत नाही असं भगवंत, असं भगवंताचं विग्रह शरीर. कृष्ण चैतन्य किंवा या जगातले भगवान म्हणते ना, कधी डायरिया होतं, डायरिया समजतं तुम्हाला माहिती ना, डायरिया इंग्लिश शब्द झाला का? अपचन झालं की मग बाथरूमला पळावं लागतं ना, प्रत्येक 5 मिनिटानं डायरिया. कसला भगवान तू, डायरिया झाला तुला? कधी डेंटिस्टकडं जातो, दात दात दुखू लागला, भगवान दास भगवान दात दात दुखू लागला, दात काढा. केस पिकले, कसला भगवंताचे केस? कृष्णाचे केस कधी पिकतात का? कसे पिकणार? नेहमी सुकुमार, सुकुमार नाही सुकुमार, किशोर, किशोरावस्था. 16 पेक्षा त्यांचं वय कधी वाढतच नाही. म्हणून मिशाई नाही, दाढी नाही. ही क्या होते? तुझी आली थोडी थोडी जाऊ. एवढ्या वयाचे कधी भगवंत होतच नाहीत. त्यांचं अद्यम पुराण पुरुषम नवयौवनांश, पण ते जास्त एवढे युवक होत नाहीत की दाढी यावी. भगवंतानी अग्निपान केलं, अग्निपान. अग्नीला प्याले भगवंत, अग्नीचं पान केलं. काय त्यांचं शरीर जळलं? मिशा जळल्या नव्हत्याच, जळणार काय? तेव्हा हे मूर्ख, ते भगवंती मूर्ख या जगातले, आणि आपणही मूर्ख ज्यांना ना भगवान म्हणून स्वीकार करतो. अज्ञान आहे, आपल्या अज्ञानाचा फायदा घेत आहेत. सावधान. तेव्हा इथं प्रयत्न होतोय, साधारण जीव भगवान बनण्याचा प्रयत्न करतो, पण भक्त होणं ही फार मोठी पदवी आहे. भगवंताचा भक्त तो भगवान, भगवान बनण्याच्या नादाला का लागतोस? तू जो कोणी आहेस तोच तू बन, तू जो आहेस तोच तू बन. समजते ना ही कोड लँग्वेज. ते आपण जे नाही ते आपण होऊ शकत नाही. प्रभुपाद ज्यावेळी पोहोचले अमेरिकेला, त्यावेळी तिथला एक व्यक्ती अमेरिकन, त्याला बनायचं होतं भगवान, भगवान बनण्याच्या नादामध्ये तो होता. त्याला वाटलं की इंडियन भारतीय स्वामी आलेले आहेत, कदाचित आम्हाला हे भगवान बनवतील. कारण काही भारतीय जातात आणि असा प्रचार करतात, मी भगवान म्हणे तुम्हालाही मी भगवान बनवू शकतो. या व्यक्तीच्या हालचाली हावभाव थोडे विचारपूस ऐकून बघून प्रभुपादाने विचारलं, यू वॉन्ट टू बी गॉड? तुला भगवान बनाय सका? हा प्रश्न विचारताच त्या व्यक्तीला हे विचारतात म्हणजे मला भगवान बनवण्याची शक्ती या यांच्यामध्ये असावी, सामर्थ्य असा म्हणून तर विचारतात मला. ठिकठिकाणी पोहोचलो मी, सरते शेवटी भेटला तो व्यक्ती जो मला भगवान बनवू शकतो. प्रश्न विचारला का तुम्हाला भगवान बनायचं का? बनवू शकतात मला. येस येस आय वॉन्ट टू बी गॉड. हा मला भगवान बनायचं, भगवान बनवा, आला भगवान बनवा. ते प्रभुपाद पुढे म्हणाले, यू वॉन्ट टू बी गॉड? येस येस आय वॉन्ट टू बी गॉड. तुला भगवान बनायचं? हा हा मला बनायचं आहे. दॅट मॅन यू आर नॉट गॉड. तू भगवान बनू इच्छितोयस म्हणजे तू आत्ता भगवान नाहीस. समजलं का एवढं? तुला भगवान बनायचं आहे म्हणजे तू भगवान आत्ता नाहीस. आणि पुढे भगवान प्रभुपाद म्हणाले, प्रभुपाद म्हणाले, वन हू इज नॉट गॉड कॅनॉट बी गॉड. तू भगवान बनू इच्छितोयस म्हणजे भगवान नाहीस, आणि जो भगवान नाही तो भगवान बनू शकत नाही. संपलं सर ते स्वप्न जे होत. आणि पुढे प्रभुपाद म्हणाले, गॉड इज ऑलवेज गॉड, गॉड नेवर बिकम्स गॉड. भगवंत नेहमीच भगवंत असतात, भगवंत कधी भगवंत बनत नाहीत. अशी वेळ नव्हती की श्रीकृष्ण भगवंत नव्हते आणि मग एके दिवशी अचानक काय झाले, झाले भगवंत झाले, अशी गोष्ट नाही. ते भगवंत होते, आहेत आणि राहतील. आणि आपण जे कोणी आहोत तेच आपण राहू आणि बनू शकू. किंवा प्रश्नच नाही आपण किंवा जीव भगवान बनण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं प्रभुपादाने स्पष्ट सांगितलं. आजकालचा आजचा स्वामी उद्याचा नारायण बनतो, स्वामी नारायण. काही दिवस स्वामी स्वामी स्वामी, त्यानंतर अचानक नारायण, अशी गत अशी फसवणूक चालते. हरी हरी. थोडं नाव झालं, प्रसिद्धी झाली. भगवान म्हणजे काय? जो सर्वप्रसिद्ध जगप्रसिद्ध आहे. आणि काय, थोडं दक्षिणा भेटली, हे भेटलं, थोडं पैसे खिसे गरम झाले, झालं भगवान. मग संपत्ती ऐश्वर्यश समग्रश वीर्यश यशशा श्रिया ज्ञान वैराग्य, थोडं ज्ञान झालं. तो ज्ञानी भगवान म्हणजे काय? ज्ञानवान म्हणजे भगवान, ज्ञानवान. थोडं ज्ञान झालं, एवढं ज्ञान की आपण फसवू शकतो दुसऱ्यांना, असं ज्ञान. मग त्यांना वाटतं की आता झालो की आपण होतो स्वामी, पण आता झालं भगवान, झालं की आता नारायण झालं मी आता. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू आहे साक्षात भगवान, पण त्यांनी भक्त बनून दाखवलं. भक्त होणे ही फार मोठी मोठी पदवी आहे, मोठा दर्जा आहे. भगवंताचा भक्त, भगवंताचा दास. कोणाचा दास? या दुसऱ्या तिसऱ्याचा नाही, भगवंताचा दास. एवढ्या महान भगवंताचा दास म्हणजे काय? छोटी मोठी गोष्ट, फार मोठी गोष्ट. हे आपलं महात्म्य महिमा आहे, जीवाचा महिमा आहे. महिमा समज, महिमा महत्त्व मोठेपण आहे. जीवाचं मोठेपण कशामध्ये? मी भगवंताचा आहे हेच मोठेपण. आणि भगवंताचा दास आहे, दास आहे किंवा भगवंताचा मित्र असू शकतो, असे संबंध आहेत वेगळे वेगळे. कधी कधी भगवंत काही जीवांना आपले आई वडील बनवतात. वात्सल्य भाव, दास्य भाव, सख्य भाव, वात्सल्य भाव तर कधी कधी काय माधुर्य भाव, प्रिय, प्रियतम, प्रिया राधा, प्रिया कृष्ण, प्रियतम. काही भक्तांना ते आपल्या आपले प्रिया बनवतात. भगवंताला प्रिय, प्रिया राधा गोपी, ज्यांचा ज्यांचा संबंध आहे भगवंताशी, जे भगवंताचे आहेत ते महान आहेत. कारण ते आहेत कोणाचे? ते भगवंताचे आहेत, अशा भगवंताचे. कोणी मोठ्या कंपनीमध्ये नोकरी लागली की आम्ही टाटा बाटा कंपनीमध्ये काम करतो, मी रिलायन्स, चपरासी असेल काय रिलायन्समध्ये नोकरी लागली. रिलायन्स मोठा आहे, टाटा मोठा, आणि फोर्ड कंपनी मोठी, किंवा त्यामध्ये नोकरी लागणं, सेवा लागणं, म्हणजे मिरवतो व्यक्ती, हां माझी आय डी. मग भगवंत अनंत कोटी ब्रह्मांड नायक तो भगवंत, सर्वलोक महेश्वरम तो भगवंत, षड ऐश्वर्य पूर्ण तो भगवंत. त्या भगवंताशी आपलं नातं असणं, संबंध असणं, ही काय लहान बाब नाही, फार मोठेपण आहे. आपण सर्व महान, आपण सर्व महान, कारण महान जो महान आहे त्यांची त्यांचे संबंध आहे, त्यांचे आपण. म्हणून अशा महान जीवांचा, आत्म्यांचा सत्कार सन्मान व्हायला हवा. कारण ते भगवंताचे आहेत. तेव्हा हे राजे आहेत पण हातामध्ये झाडू घेऊन जगन्नाथाच्या समोर रस्ता साफ करतील. आता आणि अर्थात महान राजा महान, झाडूवाला लहान आहे महान, पण लहान बनून, नम्र बनून, बस स्वच्छता करणार, सफाई करणार. हे ज्यावेळी चैतन्य महाप्रभूंनी पाहिलं राजा प्रताप रुद्राला हातामध्ये झाडू घेऊन रस्ता साफ करताना ज्यावेळी पाहिलं, चैतन्य महाप्रभू फार प्रसन्न झाले त्या राजा प्रताप रुद्रावरती. त्यांचा हा दैन्य भाव, आपली त्यांनी दीनता पत्करली, दीन झाले, दीन लहान झाले. त्यांना खरोखर ज्ञान होतं, ज्ञान आकलन होतं, ज्ञानाचा साक्षात्कार होतो. त्यावेळी लगेच व्यक्ती मग आपण लहान, आपण लहान आहोत, भक्त आहोत, दास आहोत, सेवक आहोत. विद्या ददाती विनयम, विद्या काय करते, विनयी बनवते. विद्या ददाती विनयम, पण पुढे म्हटलंय विनयात याती पात्रता. विनयानं आपण पात्र होतो, भगवंताच्या सेवेसाठी प्राप्त होतो, आपण पात्र होतो. पात्र, पात्र समजतं, पात्र जे धारण करू शकतं. एक असतं पात्र, दुसरी असते चाळणी. चाळणी माहिती आहे, चाळणीमध्ये जे काय तुम्ही टाकाल ते खाली खाली पडणार. पात्र असेल तर ते धारण करणार. तर विनयात याती पात्रता, विनयानं आपण पात्र होतो. आपण अधिकारी होतो भगवंताच्या सेवेचा अधिकार. आणि कृष्ण प्रेमाचा, प्रेम प्राप्तीचा अधिकार लाभतो तो पात्र होऊन धारण करतो. मग त्या प्रेमाला त्याचं आस्वादन करतो. तेव्हा श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू तसं या राजाला भेटू इच्छित नव्हते. एक लीला प्रसंग आहे. आम्ही संन्यासी, राजा म्हणजे क्षत्रिय, मी नाही भेटणार, मला भेटणं आवश्यक नाही, योग्य नाही. राजा त्याचा भाव किंवा आणि काय किस्सा कुर्सीचा असू शकतो, काय अधिक तर असे राजा असतात. कामिनी आणि कांचन यांची संगत असते राजा. कामिनी स्त्रिया, स्त्री संग किंवा अनेक राण्या आणि काय, कामिनी कांचन संपत्ती धन दौलत, मग त्याचा अहंकार भोग भाव, अशी शक्यता क्षत्रियाच्या जीवनामध्ये. तेव्हा ते क्षत्रिय आहे, ते राजा आहेत, मी संन्यासी, मी वैरागी, मला नाही भेटायचं, असं श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंचं धोरण होतं. आणि कित्येक वर्षापासून प्रयत्न केला होता, बऱ्याचशा भक्तांनी त्यांना भेटा, त्यांना भेटायचं आपणाला, ते आपणाला भेटू इच्छित आहेत राजा प्रताप रुद्र, पण चैतन्य म्हणे नाही 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 भेटणार. पण आज ज्यावेळी चैतन्य महाप्रभूंनी पाहिलं त्याच राजाला, हातामध्ये झाडू घेऊन विनयी राजा, विनम्र भावामध्ये सफाईचं काम करतोय, तेव्हा तो विनयी भाव त्या राजाचा चैतन्य महाप्रभूंनी पाहिला, त्यावेळी लगेच मनामध्ये अशा राजाला भेटायला काय अडचण नाही, अशा राजाला जरूर भेटायला हवं मला, असा मनामध्ये विचार आला चैतन्य महाप्रभूंचा. आणि मग त्याच रथयात्रेच्या महोत्सवामध्ये काही तासानंतर अशी व्यवस्था झाली. भगवंताची जी योग माया किंवा लीला शक्ती तिच्या व्यवस्थेनुसार योजनेनुसार चैतन्य महाप्रभू आणि राजा प्रताप रुद्रांची च्या गाठी भेटी झाल्या. चैतन्य महाप्रभू तर पुढे वर्णन इथं आहे, आणखी बरंच काही. कीर्तन आणि नृत्य करत 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 रथासमोर बराच वेळ होते. मग मध्येच जगन्नाथाच्या भोगाची वेळ झाली. उत्पल भोग, ते उत्पल असत नाव, त्या 56 भोग म्हणूया. ज्यावेळी भगवंताच्या लंचची वेळ झाली, जगन्नाथ भगवंत फार मोठे मोठे भोग स्वीकार करतात. प्रसाद ग्रहण करण्यामध्ये जगन्नाथाचं नाव आहे नंबर 1 भगवान. ज्यांना प्लेटमध्ये नैवेद्य घेऊन नाही जात, एक लॉरी भरून, एक ट्रक भरून, टन्स, कितीतरी टन असा प्रसाद. एक 1000 स्वयंपाकी आहे जगन्नाथाचे, अशी फार मोठी टीम आहे जगन्नाथाची. स्वयंपाक करणारे, भाजी कापणारे आणि काय काय, मग कावडीमध्ये ते कावड म्हणतात एक मोठं भांडं, त्यावर ती दुसरं भांडं, त्यावर दुसरं असं, आणि पाठीमागा दईत, जे बलवान दईत असं घेऊन येतात आणि धावत पळत स्वयंपाकघरापासून गर्भगृहापर्यंत. आम्ही एकदा गेलो दर्शनासाठी, दर्शन म्हणून थांबावं लागणार. भगवानचं नैवेद्य आणतायत आणि त्यानंतर दर्शन होईल. ते आम्हाला वाटलं 2-3 मिनटामध्ये होईल नैवेद्य. कोणी पुजारी येऊन प्लेट ठेवेल, थोडी घंटी वाजून झाला भोग, चला दर्शन. पण आम्ही जवळजवळ 1 तास उभा होतो तिथे आणि 50-1 हे दईत धावत पळत होते स्वयंपाकघरापासून देवघरापर्यंत. परिश्रम करत होते, त्यांच्या अंगातून घाम निघत होता. जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ. नाव जगन्नाथ आहे तेव्हा जगन्नाथ, त्यांचं भोजनही त्याच आकाराचं, जगन्नाथ आहे. जगन्नाथ का भात जगत पसारे हात असं म्हणतात. जगन्नाथाचा प्रसाद जगप्रसिद्ध आहे. जगन्नाथपुरीला येणारे सर्व यात्री फक्त जगन्नाथ प्रसाद खातात. हजारो येतात जगन्नाथ प्रसाद. मंदिरामध्ये, मंदिराच्या पटांगणामध्ये, बाहेर प्रांगणामध्ये एक बाजारच आहे, त्याचं नाव आहे आनंद बाजार. त्या आनंद बाजारामध्ये दिवसभर प्रसाद वितरण, खरेदी करावं लागतं. तिथंच घ्यायचा, जवळ बसून तिथंच प्रसाद घ्यायचा. हजारो लोक बसले असतात, प्रसाद खातात जगन्नाथाचा प्रसाद. भोगानंतर भोग दिवसभर सहा एक वेळा असे मोठे मोठे भोग आनंद बाजारामध्ये पोहोचतात. दिवसभर प्रसाद वितरण चालू असतं. जगन्नाथ श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभु त्या रथासमोर नृत्य करत करत जात असतानाच रथ थांबला राजभोगासाठी. त्यावेळी श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू जवळच्याच एका उद्यानामध्ये जाऊन थोडे पहुडले. आणि मग त्यावेळी सार्वभौम भट्टाचार्य आणि आणखी काही भक्तांनी राजा प्रतापरुद्रला संकेत केला, जा जा म्हणे, जा जा, फायदा घे, या संधीचा फायदा घे, जा आणि श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या चरणाची सेवा कर. तर राजा प्रतापरुद्र गेले आणि चैतन्य महाप्रभूंच्या सच्चिदानंद विग्रहाची आराधना, त्यांचे चरण सेवा, सर्वांग सेवा करू लागले. त्यांना सांगितलेलं होतं की चरणाची सेवा करताना गोपी गीत गायचं, गोपी गीत गात 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 तो चरणाची सेवा करायची. जयतेधिकं जन्मना व्रजा, असं राजाना ते गोपी गीत फार प्रसिद्ध गीत आहे भागवतामध्ये, गोपीनी गायलेलं गीत श्रीकृष्णाच्या विरहामध्ये गोपींनी गायलेलं गीत. कारण चैतन्य महाप्रभू त्या रथयात्रेमध्ये गोपी भावामध्ये राधा भावामध्येच तर भाग घेत असत. राधा भावामध्ये गोपी भावामध्ये चैतन्य महाप्रभूंच्या भावाला भाव भाव अंतरंगातले भाव त्याला अनुरूप असं असंच होतं ते गोपी गीत. चैतन्य महाप्रभूंच्या आंतरिक भावाची पुष्टी झाली, पुष्टी समजते, पुष्टी त्याला टॉनिक भेटलं. त्यांचा भाव अधिक रष्टपुष्ट होत होता हे गोपी गीत ऐकल्यानं. तो राजा प्रतापरुद्र ते गोपीगीत गात 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 गात, तव कथामृतं तप्त जीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनः. हे गीत या गीतापर्यंत या श्लोकापर्यंत तो राजा प्रतापरुद्र गात गात तिथपर्यंत पोहोचला. त्या या श्लोकामध्ये या गीतामध्ये गोपी गीतापैकी हे एक गीत एक भाग एक वचन ज्यावेळी प्रतापरुद्रानं गायलं किंवा गात गात सेवा करत चालू होती तेव्हा या गीताच्या शेवटी म्हटलेलं आहे, भुवी गृह्णन्ति ते भूरिदा जना. जे कोणी काय करतात भुवी गृणंती जे गातात सांगतात तव कथा अमृतम, भगवंताच्या कथेचं अमृताचं पान करवतात. दुसऱ्यांना शृण्वंती गायंती गृणंती साधवहा, शृण्वंती गायंती गृणंती ऐकवतात, पसरवतात भगवंताच्या कथा लीला उपदेशामृत. भूवी गृणंती, भूवी म्हणजे पृथ्वीच्या पाठीवरती जो असा प्रचार प्रसार करतात, इतरापर्यंत पोहोचवतात, जारे दाखवत अरे कहो कृष्ण उपदेश जे करतात. भूवी गृणंती ते भूरिदा जना, ते लोक कसे म्हणे भूरिदा 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 म्हणजे श्रेष्ठ, ते दयाळू दानी दाता, ते लोक दाते आहेत. भूरिदा ते श्रेष्ठ आहेत जे काय करतात, भूवी गृणंती ते भूरिदा भूरिदा. तेव्हा हे गीत चैतन्य महाप्रभू ऐकत होते आणि ऐकलं भूरिदा भूरिदा हा शब्दही ऐकला. ते चैतन्य महाप्रभू म्हणू लागले भूरिदा भूरिदा, तू जो कोणी आहेस. चैतन्य महाप्रभू आपले आपले कमल लोचन बंद करूनच तेथे पहुडलेले होते आणि त्यांना एका दृष्टीनं त्यांना माहिती नव्हतं की कोण माझ्या चरणाची सेवा करत आहे, कोण गातं हे गोपी गीत. त्यांना माहिती नव्हतं की ज्या राजाला भेटण्याचा बिलकुल विचार नव्हता बऱ्याच काळापासून, तोच व्यक्ती तोच राजा माझ्या चरणाची सेवा करतोय. ते बाह्य दृष्टीनं त्याची कल्पना नव्हती, पण श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू साक्षात अभिज्ञ स्वराट आहेत. अभिज्ञ भगवंताला म्हटलं अभिज्ञ, जो सर्व सर्वज्ञ आहे, सर्व सर्वज्ञ सर्व काही जाणणारा आहे, जाणणारे आहे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू. त्यामुळे ही गोष्ट लपणं शक्य नव्हतं. चैतन्य महाप्रभूंना डोळ्यांनी पाहण्याची आवश्यकता नाही, चैतन्य महाप्रभू आपल्या हातांनी पाहू शकतात, आपल्या बोटांनी पाहू शकतात, आपल्या नाकानी पाहू शकतात. सकलेंद्रिय वृत्ती मानती पश्यंती पांती कलयंती चिरम जगंती असं म्हटलं ब्रह्मा म्हणाले. सकलेंद्रिय वृत्ती, सकल इंद्रिय वृत्ती, आपलं एक इंद्रिय एकच काम करतं, आपण डोळ्याने फक्त पाहूच शकतो, कानानं फक्त ऐकूच शकतो, नाकानं फक्त सुंघू शकतो, पण भगवंताचं एक इंद्रिय दुसऱ्या इंद्रियांची कामं करू शकतात. म्हणून किंवा या सिद्धांतानुसार भगवान डोळ्याने खाऊ शकतात, भगवान डोळ्याने काय करतात खातात खाऊ शकतात. तुम्ही प्लेट ठेवली भगवंतासमोर, पण भगवंताचे हात तर करकटावरही ठेवून या, अरे खा की बाबा हां का खात नाहीस, कारण मला वाटतं की हातानं खायला हातानं खायचं असतं किंवा हाताने तो घास तोंडामध्ये घातल्यानंतरच मग त्याला खाणं म्हणतात. खाऊ लागलेत की ते, त्यांनी पाहिलं म्हणजे काय, त्यांनी खाल्लं किंवा ते डोळ्याने खाऊ शकतात. तुम्ही खाऊ शकता का चटणी वगैरे, लाल भडक चटणी आहे खा के डोळ्याने. पण भगवान खाऊ शकतात. किंवा त्यांचे डोळे तसे बंद होते, पण डोळ्यानेच पाहायला पाहिजे असं काय नाही. प्रत्येक गोष्टीचा भगवान साक्षी आहे, ज्ञानी आहे. तेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणू लागले, तूच तर भूरिद आहेस, तू भूरिद आहेस, तू दानी आहेस, दाता आहेस, महान आहेस. हे गोपी गीत ऐकवून तू माझ्यावरती फार उपकार केलेस, मी धन्य झालो. तेव्हा तू या केलेल्या उपकाराची परतफेड ही मला करायला हवी, मी करू इच्छितो. मी कृतज्ञ, कृतज्ञ. काही लोक कृतज्ञ असतात तर काही लोक कृतघ्न असतात, असे दोन प्रकार आहेत. कृतज्ञ, कृतघ्न. दुसऱ्याने केलेले उपकार जो ध्यानी मनी ठेवतो आणि त्याची परतफेड करतो त्याला म्हणतात कृतज्ञ, कृतज्ञ. जाणणारा, आठवण ठेवणारा, त्यांनी आमची मदत केली, अशी मदत केलेली होती, कसं विसरू शकतो. आणि मग संधी शोधतात ते, आम्ही परतफेड करायला हवी त्यांची, आपण ही मदत करायला हवी. त्याला कृतज्ञ म्हणतात, जे कृतघ्न असतात. केलेले उपकार ते विसरतात आणि काही परतफेड करणं तर सोडूनच द्या. आणि काही त्यांचे उपकाराऐवजी अपकार म्हणतात, अपकार करण्याचा, त्यांचा काही हानी करण्याचा ही उलटा प्रयत्न ते करतील, त्यांना कृतघ्न म्हणतात. तेव्हा श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू, मी कृतज्ञ आहे, मी धन्य आहे, तू मला धनी बनवलंस. हे सर्व कथामृत ऐकवून तर मला काय तर करायचं तुझ्यासाठी परतफेड. पण मी तर आहे संन्यासी, मी तर निर्धन निष्किंचन, मी काय करू शकतो. माझं पॉकेट एम्प्टी पॉकेट, पॉकेट कुरताच नाही. पॉकेटचा काय, खिशाचा प्रश्नच नाही. अशी मोजकीच काही वस्त्र धारण केलेलं आम्ही, वैरागी. तुला काय देऊ शकतो. हा, आपण एक गोष्ट करू शकतो असं चैतन्य महाप्रभू म्हणत म्हणत ते पहुडलेले होते, ते उठू लागले. आणि चैतन्य महाप्रभू म्हणाले, बाबा माझं आलिंगन स्वीकार कर, दुसरं काय देण्यासारखं माझ्याकडे काही नाही, आता काय कर, माझं आलिंगन स्वीकार कर. असं म्हणत म्हणत चैतन्य महाप्रभूंनी त्या राजा प्रताप रुद्राला गाढ आलिंगन दिलं, मिठी मारली त्या राजा प्रताप रुद्राला. आणखी काय यापेक्षा मोठी भेट आणखी कोणती असू शकते. तसे हनुमंतालाही, हनुमंतानी ज्यावेळी सीतेचा शोध लावला आणि खुश खबर गुड न्यूज घेऊन ज्यावेळी हनुमंत परत फिरले आणि ती शुभवार्ता श्रीरामाने ऐकली, बेहद खुश झाले. त्यावेळी ते म्हणालेले होते, मी यावेळी जर अयोध्येमध्ये असतो तर एवढी मोठी भेट दिली असती हे हनुमंता, पण मी आता फक्त वनामध्येच आहे असं नाही, मी वनवासी म्हणजे वनामध्ये वास करणाराच नव्हे तर वनवाशासारखा बी राहतोय. फक्त मी वनामध्ये राहतोय म्हणून वनवासी नव्हे, वनवाशासारखा मी राहतोय. वनवास 14 वर्षाचा काय वनवास. आता कुठे आहात? ते 5 स्टार हॉटेलमध्ये आहे, वनामध्ये आहे, वनामध्ये आहे. पण अशा अशा हॉटेलमध्ये आहे आजकाल असं असं नाही, असा रामानी वास नाही केला. मोठे राजे आले, आमची राजधानी जवळच आहे, चला राहा आमच्या राजवाड्यामध्ये, तिथे पलंग आहे, हे आहे, ते आहे. नाही, राम तिथेच गंगेच्या काठावरतीच गवताचंच त्याचं काही बनवून त्यांनी त्यावरती पहुडले. कंदमुळं फळं खाल्ली श्रीरामानी, वस्त्र ते टेलरकडं नाही गेले, ते 14 वर्ष शिंप्याकडं नाही गेले. शिवलेलं शिजवलेलं अन्न नाही खाल्लं त्याने, बनवलेलं दगडा धोंड्याचं म्हणा किंवा सिमेंट काँक्रीटच्या घरामध्ये राहिले नाही ते, पर्णकुटी बनवली राहिले. तेव्हा यावेळी जर मी अयोध्येमध्ये असतो तर फार मोठी भेट देऊ शकलो असतो, पण आता माझ्याकडे दुसरं तिसरं काही नाही. काय कर, माझं आलिंगन स्वीकार कर असं श्रीराम म्हणाले आणि हनुमंताला मिठी मारली त्याने. शाबास, थँक्यू, धन्यवाद हनुमंता, फार मोठे उपकार तुझे माझ्यावरती, माझी प्राणप्रिया सीतेचा तू शोध लावलास, धन्यवाद म्हणून आलिंगन दिलं. तो फोटो पाहिला की नाही तुम्ही? तो फोटो पाहिला की नाही तुम्ही? राम आणि हनुमंतांची भेट आलिंगन, कोणीतरी फोटो काढला. कोणाच्या कोणा कलाकाराच्या स्मृतीपटलावरती ते लीला बिंब बिंब बिंबलेली लीला त्यांनी काढलं, आतमध्ये अंतर्मुख होऊन लीला पाहत पाहत चित्रकार. काय तेव्हा ही तर तशी सुरुवातच होती, हा फार मोठा ध्येय चालूच आहे पाहता. आपला थोडा श्री गणेश केला होता आपण, आपण कधी पुढे वाचा चैतन्य चरितामृत. ही मध्यलीला मध्यलीला त्रयोदश 13वा अध्याय मध्यलीलेचा, त्यामध्ये जगन्नाथ रथयात्रा आणि त्या रथाच्या समोर चैतन्य महाप्रभूंचं नृत्य कीर्तन वगैरे वगैरे रथयात्रेसंबंधी लीलेचं वर्णन आहे. Okay. तेव्हा चैतन्य महाप्रभू की
जय।
चैतन्य महाप्रभूंना समजून घ्या।